गुरुस्तोवण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण पूजनीय कलावती आई विरचित गुरुपादुका अष्टकांनी करणार आहोत. प्रार्थना सादर करतील सद्भक्त शर्वरी कुलकर्णी व सद्भक्त दीप्ती धोंडफळे.
दयावंत कृपावंत सद्गुरुराया अनन्य भावे शरणालो मी पाया. भव भ्रमातु निकाढी त्वरे आदिनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. अनंत पराधी मी सत्य आहे म्हणोनी तुझा दास होऊ इच्छित आहे. तुझ वीण हे दुःख सांगू कुणासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. मतिहीन परदेशी मी एक आहे म्हण तुझ वीण जगी कोणी प्रेमे न पाहे. जननी जनक इष्ट बंधू तू मजसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. जगत पसारा दिसो सर्व वाव अखंडी तत्व पायी मज देई ठाव. विषापरी विषय वाटो मनासी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. तव आज्ञेसी पाळील जो एक भावे तयासीच तू भेट देसी स्वभावे. म्हणोनी अनन्य शरण आलो मी तुझसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. किती दिवस गाऊ हे संसार गाणे तुझ वीण कोण हे चुकवील पेणे. नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. सुवर्णासी सोडूनी कांती न राही सुमनासी न सोडी सुवास पाही. तैसा मी राहीन निरंतर तुझा सेवेसी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. कलावंत भगवंत अनंत देवा मनकामना पुरवी दे तव भक्तिमेवा. कृपा करोनी मजठेही स्वदेशी नमस्कार करितो तुझा पादुकांसी. नमस्कार करितो तुझा पादुकांसी. नमस्कार करितो तुझा पादुकांसी.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. हा गुरुपौर्णिमेच्या आसपासचा काळ मोठा विलक्षण असतो. सारा आसमंत भक्तिरसामध्ये चिंब भिजून गेला आहे. आषाढ श्रींनी आकाश व्यापून टाकलं आहे आणि श्री गुरूंच्या स्मरणानं आपलं मन आपण दरवर्षी अधिकाधिक प्रेमाने हे गुरुस्तवन करत असतो. आपल्या भगवत स्वरूप अशा गुरुरायांची आपल्यावर झालेली कृपा आठवत असतो आणि अपार कृतज्ञतेनी आपलं अंतःकरण पुन्हा पुन्हा भरून जातं. एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, संत चरणी जो विनटला तो निज प्राप्तीसी पावला, संत स्वरूपे अवतरला स्वय संचला परमात्मा. या लागी जी जी संतांची रूपे ती ती श्रीहरीची स्वरूपे, म्हणून संतांच्या कृपे अति साक्षेपे अर्जावे. व्यामोहनं व्याकुळ झालेले आपल्यासारखे कित्येक मुमुक्ष जीव जिथे येऊन शांत होतात ते चरण आपल्या स्वामीजींचे. त्या ठिकाणी शरणागत भावानं लीन झालं की ते त्रैलोक्यात कोणीही देऊ शकणार नाही असं दान आपल्या पदरात टाकतात. ते कृपाळूपणे आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाणं असं ठामपणे शिष्याला सांगतात. आपल्या निजस्वरूपाची चुणूक दाखवतात आणि तो आनंदाचा ठेवा मिळवायचा असेल तर काय करायला हवं हेही उदाहरण समजावून सांगतात. साधनेचा राजपथ ते आपल्यासाठी खुला करतात. तो बोध आपल्या ठसावा म्हणून प्रवचन सत्संग आनुषंगिक साधना आनंदयात्रा शिबिर अशा कित्येक अंगांनी आपल्यावर काम करत असतात आणि या संपूर्ण प्रवासात त्यांच्या अनिवार्य प्रेमाचा आपल्यावर सतत वर्षाव होतो आहे असं आपल्याला जाणवत राहतं. नाथ महाराज म्हणतात, ओम नमो सद्गुरु दयारणव तुझे कृपेसी नाही थाव, कृपेने तारीसी जीव जीव भाव सांडवनी. या अशाश्वत मोहमयी अशा संसारातून बोधाच्या परम शांतीच्या मुक्कामाला आपल्याला अलगद नेऊन पोचवणारे नावाडी म्हणजे आपले स्वामीजी. जीवनाचं चरम लक्ष काय असतं आणि आपलं ध्येय किती उदात्त असू शकतं हे त्यांच्याकडे आलं नसतं तर आपल्याला कधीही कळू शकलं नसतं. परमार्थाच्या पाऊलखुणा आणि आत्मज्ञानाच्या वाटा आपल्याला कायम दाखवत राहणारे आपले प्राणप्रिय सद्गुरू स्वामीजी. शिष्याच्या कल्याणासाठी प्रसंगी आजारपणं विश्रांती वैयक्तिक संसार या कशाची पर्वा न करता नित्य घडत असणारे आपले मायबाप स्वामीजी. सर्व पूर्वसुरी संप्रदाय चालवत आहेत, मी फक्त निमित्त मात्र आहे असा विनम्र भाव धारण करून राहिलेले पण आपल्या सर्वांचे पारमार्थिक उद्धार करते स्वामीजी. सद्गुरूंना माऊली असं एक नामाविधान आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या अपत्यावर निर्हेतुकपणे प्रेम करत असते त्याप्रमाणे त्यांच्या पादपद्मी शरण आलेल्या प्रत्येकाला ते आपलं म्हणतात. मला आठवतंय तो माझा अनुग्रहाचा दिवस. त्या दिवशी सकाळी मी थोडा लवकरच गेलो होतो. त्यांच्या शुक्रवार पेठेतील घराच्या दिवाणखान्यात एकटाच बसून होतो. बाकीची मंडळी अजून यायची होती. काही वेळानं चाहूल लागली म्हणून मागं वळून पाहिलं तर पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेले स्वामीजी भाजीच्या दोन पिशव्या घेऊन बाहेरून येत होते. ते आत आले आणि माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, तू आलास, खूप बरं वाटलं. मी अवाक झालो. एवढे मोठे आत्मज्ञानी संत साधक ज्यांना प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप म्हणतात असे नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी पण घरी इतके सहज आणि साधे वावरत आहेत हे बघून खूप नवल वाटलं. थोड्या वेळानं अजून काही साधक आले आणि अनुग्रहाचा रितसर विधी सुरू झाला. त्या दिवशीची स्वामी मकरनाथांची सोहळ्या नेसलेली तेजपुंज मूर्ती आजही डोळ्यासमोर येते आहे. तेव्हा मला पारमार्थाची कसलीही पार्श्वभूमी नव्हती, वयही लहान होतं आणि विचारांचा गोंधळ होता पण स्वामीजींचं निस्संदिग्ध प्रतिपादन मनातील कित्येक शंका दूर करत होतं. त्यासमयी मला ते शिष्याला उपदेश करून अंतिम मुक्ती देणाऱ्या उपनिषदातील ऋषींप्रमाणे वाटत होते. अनुग्रहाचा विधी संपला आणि त्यांनी सर्वांना विचारलं की समजलं ना सगळं, कसं वाटलं आता ध्यानाला बसून. एक भगिनी सांगू लागल्या की स्वामीजी खूप छान वाटत होतं, असं वाटत होतं की एखादी युनिव्हर्सल पॉवर काम करते आहे. स्वामीजींनी ते ऐकून घेतलं. ठामपणे पण प्रेमळ शब्दात ते म्हणाले की आपला परमार्थ आहे ना तो फक्त शांती प्रेम आनंद समाधान तृप्ती एवढ्यापुरत्याच मर्यादित आहे. युनिव्हर्सल पॉवर मग व्हायब्रेशन्स अशा गुढवादात आपल्याला जायचंच नाहीये. अंतःकरणात एकदम काहीतरी उजळून आल्यासारखं झालं. त्या काळात मी स्वामीजींना असे अनेक प्रश्न विचारायचो आणि ते न कंटाळता त्याचे समर्पक उत्तरं देत राहायचे आणि शेवटी म्हणायचे, छान असेच प्रश्न विचारत राहा. स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट पण शिष्यासाठी त्याच्या पातळीवर येऊन उत्तरं देणारे आपले स्वामीजी. साधकांचे प्रॅक्टिकल प्रश्न आधीच जाणून घेऊन त्यांच्या समस्या आधीच जाणून घेऊन त्यांना अत्यंत साधे पण आचरणास सोपे असे उपाय शिकवणारे आपले स्वामीजी. एकदा मी त्यांना विचारलं की आमच्यासारख्या कंपनीत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या साधकांनी आपल्या व्यस्त दिनक्रमात वेळ काढून अनुसंधान कसं टिकवायचं बरं. ते सांगू लागले की घड्याळ जेव्हा राऊंड फिगर येईल ना म्हणजे 11, 12, 1 असं वाजलं की तीव्रपणे स्मरण करायचं, आपल्या स्वरूपाचं स्मरण करायचं, आपल्या सद्गुरूंना आठवायचं, एखादा सोहमचा श्वास घ्यायचा, एखादा नाम घ्यायचं की झालं अनुसंधान. मग थोड्या वेळ थांबले आणि हसून म्हणाले, आणि दोन आकड्यांचं मध्ये जर स्मरण झालं तर तो बोनसच समजायचा. असंच 2 वर्षापूर्वी अनुग्रहाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दर्शनासाठी आलो होतो. तेव्हा थोड्या धाडसानेच त्यांना विचारलं की स्वामीजी, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे दिवसाआधी ढाकता सोहम सिद्धीचे हे माझ्या बाबतीत होईल का? ते म्हणाले, हो हो, का नाही होणार, नक्की होईल, मी तुझ्या बरोबरच आहे. मला स्वामी माधवनाथांचे शब्द आठवले. ते म्हणत असत की ही साधना तुम्ही निष्ठेने प्रेमाने केलीत तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्ही याच जन्मात मोक्षाचे अधिकारी व्हाल. खरं तर या गुरुस्तवनाच्या निमित्ताने अशा कित्येक स्मृती मनात तरळून येत आहेत. इथे जमलेल्या सर्वांचीच अवस्था अशी भावविभोर झालेली आहे. त्यातीलच काही साधकांची मनोगत आता आपण प्रातिनिधिक स्वरूपात ऐकणार आहोत. गुरुस्तवनाच्या आजच्या सुंदर मायेतील पहिलं पुष्प आता गुंफणार आहेत सद्भक्त सौभाग्यवती राजश्री नवले. गेली कित्येक वर्ष केंद्रात नित्य नियमानं आणि भक्तिभावानं येणारं नवले कुटुंबीय आपल्या परिचयाचं आहे. त्यांच्याच घरात सद्भक्त राहुलची पत्नी म्हणून आलेली राजश्री पुढे केंद्रातीलच केव्हा होऊन गेली कळलं नाही. स्वामीजींच्या प्रती असणारे तिचे भाव आता आपण तिच्या गुरुस्तवनातून ऐकूयात.
ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. निशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामी बळ उभे पाठीशिरे. हा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र मी लग्नाआधी रोज देवासमोर उभे राहून म्हणत असे. स्वामी समर्थांवर माझ्या माहेरच्यांची खूप श्रद्धा आहे. आईबरोबर मंडईतील स्वामींच्या मठात तेव्हा आम्ही दर्शनासाठी जात असू व त्यांच्याच कृपेने एक दिवस माझ्या आयुष्यात जन्मोजन्मीचे पुण्य फळासी पै आले, देखिली पाऊले श्री गुरुंची, असे काही घडले. माझे लग्न ठरले. 28 जून 2005 आमच्या टिळ्याचा कार्यक्रम ठरला. आमचे स्वामीजी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत असा निरोप मुलाकडच्यांकडून आम्हाला मिळाला. माझ्या माहेरकडचे सर्व तसेच मी देखील स्वामीजींना पाहण्यासाठी उत्सुक होते. त्या दिवशी कार्यक्रम झाल्यावर जोडीने नमस्कार करताना स्वामीजींचे मला प्रथम दर्शन झाले. स्वामीजींचे जेवण झाल्यावर त्यांना भेटण्यासाठी आम्ही दोघे त्यांच्याजवळ गेलो तेव्हा जेवण अतिशय छान झाले, कार्यक्रमही फार छान झाला असे म्हणून स्वामीजी मला म्हणाले, राहुल खूप चांगला मुलगा आहे, तू फारच भाग्यवान आहेस, असा मुलगा तुला नवरा म्हणून मिळाला व खूप गोड हसले. त्या दिवशीची ती माझी स्वामीजींशी झालेली पहिली ओळख. नंतर यांनी मला मी केंद्रात जातो तसेच सोमवारी राहळकर राम मंदिरात प्रवचन ऐकायला जातो असे सांगितले. त्यानंतर घरी 2-3 दिवस माझे जरा टेन्शनमध्येच गेले. माझी आजी रोज हरिपाठ म्हणत असे तसेच ती ज्ञानेश्वरी देखील वाचत असते. मी तिला विचारले, आजी केंद्र म्हणजे काय असते ग, ज्ञानेश्वरीचे प्रवचन म्हणजे काय ग? तिने मला तिच्याकडील ज्ञानेश्वरी वाचायला दिली. थोडीशी वाचल्यावर मला यातले काहीच कळत नाही, किती अवघड आहे हे सगळं, माझ्या काही लक्षात राहणार नाही आणि त्या केंद्रातील लोकांनी मला जर काही यातले प्रश्न विचारले तर मला काही सांगता येणार नाही. व त्या मुलाने मग त्यांच्या केंद्रातलीच एखाद्या मुलीशी लग्न का नाही ठरवले असं मी तिला म्हटले व मी थोडीशी नाराजच होते. आमचे लग्न 6 महिन्यानंतर होते. खरं तर यांना भेटायला मिळणार म्हणून मी केंद्रातील कार्यक्रमांना येऊ लागले पण त्यामुळे मला स्वामीजींचे दर्शन घडत होते. स्वामीजींनी माझ्यावर पहिल्यापासूनच खूप प्रेम केले. मी केंद्रात दिसल्यावर, वा छान, तू आज आलीस, येत जा, राजश्री कशी आहेस तू, असे ते नेहमीच विचारत. 28 नोव्हेंबर 2005 आमचे लग्न झाले. लग्नाच्या दिवशी सकाळी स्वामीजींची पाद्यपूजा करण्याचे भाग्य आम्हा दोघांना लाभले. पाद्यपूजेनंतर स्वामीजींना नमस्कार करताना स्वामीजी मला म्हणाले, राजश्री तू आम्हाला नवीन नाहीस, तू केंद्रातलीच मुलगी आहेस, व आम्हा दोघांनाही आशीर्वाद दिला व त्यांच्या आशीर्वादाने नवीन आयुष्याची सुरुवात झाली. लग्नानंतर नवीन घर घरातील व्यक्तींशी सांभाळून घ्यायला लागत होते. आता माझे केंद्रात नियमितपणे येणे चालू झाले. काही दिवसातच माझ्या लक्षात आले की आमच्या कुटुंबासाठी केंद्र तसेच स्वामीजी यांचे खूप महत्व आहे, तसेच स्वामीजींचे देखील माझ्या कुटुंबावर अतिशय प्रेम आहे. केंद्रात सर्वच जण माझ्याशी प्रेमाने बोलत वागत होते पण मी नवीन असल्याने मला संकोचल्यासारखे होत असे. स्वामीजी तर माझ्यासाठी खूप मोठा आधार बनत चालले होते. नव्याचे 9 दिवस संपून स्वप्नवत आयुष्य बाजूला होऊन खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली होती. जसे सुखाचे दिवस येत होते तसे दुःखाचे प्रसंग देखील येत होते. मनावर येणारा ताण केंद्रात आल्याने कमी होत होता. जरी मी केंद्राची सून झाले असले तरी माझ्यासाठी केंद्र म्हणजे माझे माहेरच होते. लग्नानंतर काही दिवसातच मी स्वामीजींना माझ्या अनुग्रहाविषयी विचारले व त्यांनी ते लगेच हो देखील म्हटले. जयीताईंकडे नाव देण्यास सांगितले. मला 10 जून 2006 पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी अनुग्रह दिला. आता खऱ्या अर्थाने मी स्वामी परिवारात दाखल झाले. नवीन लग्न झाले असल्याने केंद्रात देखील माझे जरा लाड व कौतुकच होत होते. तशीच केंद्रात काही सेवा करण्याची संधी देखील मिळत होती. कधी स्वागत समितीमध्ये, कधी रांगोळीची सेवा तर कधी भोजन व्यवस्थेतील सेवा मिळत होती. केंद्रातील वातावरण अतिशय पवित्र आहे. केंद्रामध्ये येऊ नये असे मला कधीच वाटले नाही. यापूर्वी काहीही पारमार्थिक श्रवण केलेले नसताना देखील मी कशी येथे येत राहिले ही स्वामीजींचीच माझ्यावर असलेली कृपा आहे असे मला वाटते. ध्यान म्हणजे काय असते, ते कसे करावे, ध्यान प्रक्रिया या गोष्टी केंद्रात स्वामीजी करत असलेल्या मार्गदर्शनामुळे समजत गेले. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी केंद्रात येत होते. स्वामीजींकडून वेळोवेळी शुद्ध परमार्थाविषयीचे श्रवण घडत होते. माझे स्वामीजी माझी गुरुमाऊली बनली होती. स्वामीजी म्हणजे अतिशय प्रेमळ पण तितकेच गंभीर असे व्यक्तिमत्व. त्यांच्या समवेत पनवेल आनंद यात्रा, पंढरपूर आनंद यात्रा, भुगाव शिबिर यामध्ये मी सहभागी झाले. कधी पंढरपूर आनंद यात्रेत ओले चिंब भिजून पालखीत सर्वांसमवेत भजनाचा आनंद घेणारे माझे स्वामीजी, तर कधी माऊलींच्या पालखीबरोबर सर्व साधकांसमवेत चालणारे माझे स्वामीजी. केंद्राचा मोठा किंवा छोटा कार्यक्रम असू त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व व्यवस्था नीट आहे ना हे पाहणारे माझे स्वामीजी. ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यातील माझे स्वामीजी. सदैव साधकांच्या हितासाठी झटणारे, त्यांच्या व्यथा जाणणारे माझे स्वामीजी. गुरुपौर्णिमेच्या काळातील अतिशय तेजस्वी वाटणारे माझे स्वामीजी. तर कधी पांडुरंगाचे दर्शन घेताना भावविभोर होणारे माझे स्वामीजी. असे स्वामीजींचे वेगवेगळ्या रुपात मला दर्शन घडत होते. स्वामीजींचे जीवन अतिशय धावपळीचे व व्यस्त असे आहे. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील होतो आहे. स्वामीजींना जेव्हा व्हॉइस टेस्ट सांगितली जाते तेव्हाच याची कल्पना येते. स्वामीजी, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आम्हाला हवे आहात. मी थोडी स्वार्थी होऊनच हा विचार करते आहे, पण आमच्याकरता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या नुसत्या दर्शनानेही आम्हाला खूप आधार वाटतो. तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला सदैव गरज आहे. स्वामीजींच्या आशीर्वादाने आज आम्ही आमच्या नवीन घरात राहत आहोत. नवीन घराचे बांधकाम चालू असताना स्वामीजींनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, तसेच त्या काळात स्वामीजींचाच आम्हाला खूप मोठा आधार होता. पूर्वीसारख्या काही गोष्टी स्वामीजींना सांगितल्या जात नाहीत. त्यांना त्रास नको द्यायला हीच भावना त्यामध्ये आमच्या सर्वांची असते. पण स्वामीजींच्याच कृपेने आम्ही आज घरात बऱ्याच नवीन गोष्टी घेऊ शकलो याची आम्हाला जाणीव आहे. केंद्रामध्ये आम्हा भगिनींसाठी तर स्वामीजी तुम्हीच खूप मोठा आधार आहात. आताच्या काळात आम्हा मुलींना आमचे घर सांभाळून आमचे स्वतःचे करिअर देखील सेट करायचे असते. त्यामुळे कधी कधी आमची खूप दमशाक होते. बऱ्याच गोष्टी करताना आपल्या हातून काही निसटून जाते का असे वाटते. अशा काहीशा अवस्थेत जेव्हा केंद्रात यायला मिळते, स्वामीजी तुम्ही आमची सुखदुःखे नेहमीच अतिशय प्रेमाने ऐकता, तेव्हा खूप रिलॅक्स व्हायला होते. केंद्रात आल्यावर सर्वांसमवेत काही सेवा करताना तर दिवस खूप मजेत जातात. केंद्रात आल्यावर तुमच्यापासून कधीच लांब जावेसे वाटत नाही. आम्हा भगिनींची कायम एक तक्रार असते की साधनेकरता आम्हाला वेळ मिळत नाही, पण त्यातूनही तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवता. आम्ही जेव्हा केंद्रात रांगोळी काढण्यासाठी येतो तेव्हा कमीत कमी वेळात काढून उरलेला वेळ ध्यान मंदिरात ध्यानासाठी बसत जा असे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केले व तसा प्रयत्नही आम्ही करत आहोत. माझ्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात स्वामीजींच्याच आशीर्वादाने तसेच केंद्रात येत असल्यामुळे माझे दिवस छान जात होते. पण सर्वांच्याच आयुष्यात काही कठीण काळ असतो, तसा माझ्या आयुष्यातही आला. लग्नानंतर प्रत्येक मुलीचे स्वप्न असते ते म्हणजे आई होण्याचे, पण माझ्या बाबतीत ते अजूनही अपूर्णच आहे. लग्नानंतर सुरुवातीच्या काही काळात माझी अबॉर्शन झाली, नंतर काही ट्रीटमेंट चालू केली. या प्रत्येक घटनांमध्ये स्वामीजी माझ्या सोबतच होते. कधी कधी मी त्यांना सर्व सांगत होते तर कधी कधी काहीही न सांगता त्यांना सर्व काही कळत होते. प्रत्येक वेळेस ते माझ्या तब्येतीची चौकशी करत होते. एकदा तर ते मला म्हणाले, राजश्री तुझ्याच बाबतीत असे सारखे का घडते काही कळत नाही. त्यांना सुद्धा माझी खूप काळजी वाटत होती. मागील 4 वर्षांपूर्वी माझे परत एकदा अबॉर्शन झाले तेव्हा तर स्वामीजी स्वतः फोनवर माझ्याशी बोलले. त्यांनी मला धीर दिला, खूप प्रेमाने समजून सांगितले, पण यावेळेस मी पूर्ण खचून गेले होते. मी आतून खूप नाराज झाले होते. अतिशय मानसिक ताण व खूप निगेटिव्हिटी आली होती. मी केंद्रात यायचे टाळू लागले. मी तर स्वामीजी व केंद्रापासून दूर चालले होते. आयुष्यभर ज्याची खंत राहील अशा काही घटना घडल्या. पण ही माऊली कशी या लेकराला लांब जाऊ देईल? एक दिवस आम्हा दोघांनाही स्वामीजींनी भेटायला बोलवले. मी माझे सर्व म्हणणे एका कागदावर लिहिले होते. स्वामीजींनी ते शांतपणे वाचले. माझ्याकडे पाहत मला म्हणाले, मागचे सर्व विसरून जायचे, आता मागे वळून पाहायचे नाही, तुला ते जमेल. माझी गुरुमावली, माझे स्वामीजी नेहमीच मला राजश्री ती खूप चांगली मुलगी आहे असेच म्हणतात. जी माऊली माझ्या दुःखात सदैव माझ्या बरोबर होती, जिचे डोळे माझ्यासाठी नेहमी पाणावले, तिला आज माझ्यामुळे त्रास झाला होता. स्वामीजींनी माझी पात्रता नसतानाही मला परत जवळ केले. खरं तर मीच त्यांच्यापासून लांब गेले होते, पण पहिल्यापेक्षा अधिकच घट्टपणे मी त्यांच्याजवळ आले. स्वामीजी, खरं तर माझे आयुष्य खरंच अपूर्ण आहे, पण ते तुमच्या असल्याने सुंदर आहे, त्याला अर्थ आहे. कधी कधी मला स्वतःचाच कंटाळा येतो, आयुष्य नकोसे वाटते, पण मन जरा शांत झाले की तुमची आठवण येते. तुम्हाला दिलेला शब्द आठवतो, सगळे विचार बाजूला पडतात. कोणी नाही तरी मला माझे स्वामीजी आहेत, ते माझे सर्व काही पाहून घेतील अशी माझी पूर्ण श्रद्धा आहे. त्या काळात मिलिंदकाकांनी देखील मला खूप मार्गदर्शन केले व त्या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे माझ्या पुढील आयुष्यास सुरुवात झाली. माझे स्वामीजी म्हणजे अखंड वाहणारा प्रेमाचा झरा, कधीही न आटणारा, अतिशय शांतपणे खळखळणारा. स्वामीजी, तुम्ही नेहमीच आमच्या हिताचाच विचार करता, तसेच गरज पडल्यास अगदी परखडपणे मार्गदर्शन देखील करता. आमच्या कल्याणाकरता तुम्ही रात्रंदिवस झटत आहात. तुम्हाला या कार्यात मातोश्री सौमधुराताईंची देखील मोलाची साथ मिळते आहे. मधुरा मावशींचे आयुष्य तर त्याग आणि समर्पण यानेच भरून राहिलेले आहे. मधुरा मावशींनी देखील मला पहिल्यापासून खूप प्रेम दिले. त्यांना देखील माझ्या तब्येतीची काळजी वाटते. त्या देखील वेळोवेळी मला अगदी प्रेमाने समजावतात. घरातील जबाबदाऱ्या आधी पूर्ण करायच्या, नंतर केंद्रातील सेवेत भाग घ्यायचा असे त्यांनी एका प्रसंगी मला अगदी प्रेमाने समजावले. या उभयतांना माझे कोटी कोटी प्रणाम. त्या दोघांनाही उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. स्वामीजी, आयुष्याची वाट चुकलेल्या या जीवाचा उद्धार तुम्ही करता आहात. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा मी मनापासून प्रयत्न करते आहे. स्वामीजी, माझे तुमच्याकडे एकच मागणे आहे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा.
सद्गुरूंनी एखाद्याला आपलं म्हणलं की त्याच्या अतिशय कठीण आणि खडतर काळात पण ते अलगदपणे कसं सावरतात हे आता आपण राजश्रीकडून ऐकलं. स्वामीजींच्या दरबाराची ही किमयाच न्यारी आहे. जो येई एक वार तो विसरे घरदार, हा इथे येणारा जवळपास प्रत्येकाचाच अनुभव आहे. त्याला कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक म्हणजे स्वामीजींकडून नित्य मिळत असलेलं प्रेम आणि त्यांची सर्वांवर सदोदित बरसणारी कृपा. त्यांचा मायेचा स्पर्श, त्यांनी मोठ्या जिव्हाळ्याने केलेली आपली विचारपूस, डोळ्यात दिसणारी करुणा आणि शुद्ध परमार्थाला केंद्रस्थानी ठेवून चालवलेला प्रबोधनाचा अविरत यज्ञ, त्यामुळे त्यांची एक अनिवार्य अशी ओढ लागून राहते. जशी गुरुपौर्णिमा जवळ येते तसे त्यांच्याप्रती असणारी आपली शरणागतता उचंबळून येऊ लागते. आपल्या गुरुमौलींचा महिमा गावा असं प्रत्येक अनुग्रहितालाच वाटत असतं आणि तो त्याला जमेल तसं गुरुस्तवन करू लागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसे श्रीगुरूंचे महिमानं आकळीचा के असे साधन, हे जाणून या नमन मी निवांतची केले. सद्गुरूंचं समग्र स्तवन शब्दांनी करणं तसं केवळ अशक्यच. एका गुरुपौर्णिमेला स्वामीजी बोलताना म्हणाले होते की मी असं शब्दात सापडणारा नाही, पण जो मला आनंद भावाने भसतो मी त्याच्या हृदयातच जाऊन बसतो. असेच आधी स्वामी माधवनाथांच्या आणि नंतर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या चरणी लीन होऊन राहिलेले एक ज्येष्ठ साधक म्हणजे सद्भक्त श्री शाहूकाका गांजवे आपल्या गुरूंची पूजा आठवणींच्या रुपात ते कशी बांधतात हे आता ऐकूया त्यांच्या शब्दात.
श्रीराम. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. जय जय आचार्या समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. जय जय सर्व विसावया, सोहम भाव सुहावया, नाना लोक हेलावया समुद्रातू. हे सद्गुरुनाथा, तुम्ही सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून बुद्धिरूप प्रकाशाचे सूर्य आहात. तुम्ही सर्व साधकांचे विश्रांती स्थान असून त्यांच्या हृदयात सोहम तत्व घालणारे आहात. तुम्ही दीनदयाळ असून करुणेचे सागर आहात. तुमचा जय जयकार असो. स्वामीजी सद्गुणांचे आगर होते. त्यांच्याकडे असणारे गुण सहजच होते. प्रेमळ, आनंदी, शांत, प्रसन्न, सुहास्य, मूर्तिमंत सुख समाधानच त्यांची प्रत्येक आठवण आनंददायक आहे. 1988 30 वर्षे झाली। मी अध्यात्म मंगल धाम येथील केंद्रात प्रथमच आलो होतो।